भाग पाच. कैन आणि हाबेल. उत्पत्ती 4:1-16. रोमन 3:23. आदाम हवाचे दोन मुलं होते. त्याचे नाव कैन आणि हाबेल होते. हाबेल आणि देवाला प्रसन्न केले, पण मात्र काईननं नीती केली नाही. कैन हाबेलपासून संतापला था आणि त्यांनी हाबेलातला मारून टाकले. देवाने त्याला या गोष्टीपासून सजा दिली. देवाला क्रोध येतो जेव्हा लोक पाप करतात. देव हा मनुष्यासोबत जवळचे नाते ठेवायला पाहतो, पण पापामुळे सगळ्यांना देवापासून पूर्ण दूर केले आहे. देवांनी हमापासून तोंड फिरवले आहे.